buzz.com.
महायुद्ध कर्ण भाग चार द्रौपदी स्वयंवर. दुर्योधनाला दिलेलं वचन मी पाळणार होतो, तरीही माझं मन अधर्माच्या आगीत जळून राख होत होत. मंदिराचे खांब कोसळले तरी चालतील, पण जेव्हा गाभाऱ्यातील मूर्तीला धक्का लागतो तेव्हा तो अधर्म असतो. जेव्हा जेव्हा मी सुवर्ण कमळाला पाही तेव्हा तेव्हा मला राजमाता कुंती यांची आठवण होई. पांडवांबद्दल माझ्या मनात कधीच प्रेम नव्हतं, पण राजमाता कुंतीच्या मुखावरचं तेज पाहून मला एक प्रकारची शांतता मिळत असे. पांडवांबरोबर राजमाता कुंती सुद्धा वारणावताला जाणार होत्या, ह्याचं दुःख होतं मला. पांडवांनी वारणावताला प्रस्थान केलं अन दुर्योधनाची अनुमती घेऊन मीही अंगदेशाला परतण्याचा निर्णय घेतला. हस्तिनापूरहून अंगदेशाला परतून मी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली. राज्य जरी दानात मिळालेलं असलं तरी मी आता राजा होतो. हा, या राजपदाचा मोह किंवा ते उपभोगाचं साधन आहे असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. राज्यातील प्रजाजन सुखी समाधानी असावेत हे राजाचं कर्तव्य असत, आणि म्हणूनच मी फक्त माझं कर्तव्य करत होतो. माझ्या आधिपत्याखाली अंगदेशाची घडी बसवत होतो. दुर्योधनानं निरोप पाठवून पांडव वर्णावतात भस्म झाल्याची वार्ता कळवली, आणि माझ्या जखमेवरची खपली निघाल्यासारखं वाटत होतं मला. वारणावतामध्ये झालेल्या पांडवांच्या हत्येच्या कटात मी सुद्धा सामील होतो. ही गोष्ट माझ्या मनाला अजूनही अस्वस्थ करत होती. मला संपत्ती सन्मान सगळं मिळत होत, पण मनावरचं हे अधर्म केल्याचं ओझ काही केल्या उतरत नव्हतं. पण त्याचा भार कमी व्हावा म्हणून मी दानाचा मार्ग निवडला. कदाचित त्यामुळे माझ्या मनाला शांती मिळेल. काळामध्ये कुठलीही जखम बरी करण्याची शक्ती असते हेच खरं, मग ती शरीराला झालेली असो अथवा मनाला. हळूहळू माझ्या मनातलं शल्य कमी होत होत. बघता बघता अंगदेशाला येऊन मला 2 मासाचा काळ लोटला होता. माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं होतं वृषालीच्या येण्यानं. वृषाली माझ्यासारखीच, सारथ्याच्या कुलात जन्मलेली कन्या. वृषाली फक्त माझी सहचारिणी, एक प्रजाहित दक्ष राणी नव्हती, त्याहूनही अधिक माझी सखी होती. म्हणूनच मी अंगदेशाच्या कारभारात आणि वृषालीच्या सहवासात रमून गेलो. दिवस पुस्तकाची पानं पलटावी तसे भराभरा जात होते. एखाद्या झंझावातासारखा युवराज दुर्योधन एके दिवशी अंगदेशी मला भेटायला आला. मी त्याला विचारले, दुर्योधनात सर्व ठीक तर आहे ना? कर्णा, मी माझ्या मित्राला भेटायला येऊ शकत नाही का? अवश्य येऊ शकतोस, ही नगरी तुमचीच आहे. पण मला तसं वाटलं नाही म्हणून विचारलं. खरंय, मी फक्त तुला भेटायला नाही तर न्यायला आलोय कर्णा. ठीक आहे, मी येतो युवराज. विचारणार नाहीस कर्णा कुठे आणि कशासाठी? तो अधिकार माझा नाही. तुझा प्रत्येक शब्द आदेश आहे माझ्यासाठी. कर्णा, मी तुला कांपिल्य नगरीला न्यायला आलोय. द्रुपद राजानं द्रौपदीच्या भव्य स्वयंवराचं आयोजन केलंय. द्रुपद राजानं गुरु द्रोणाचार्यांना पराजित करू शकणाऱ्या पुत्रासाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञ वेदीमधून जन्मलेली ही कन्या याज्ञसेनी द्रौपदी, तू ह्या स्वयंवरात भाग घ्यावास असं मला वाटतं. क्षमा कर मित्रा, मला कुठल्याही स्वयंवरात भाग घ्यायचा नाही. वृषालीकडे बघून मी म्हणालो, मला जे हवं होतं ते मिळालंय मला. करणा, हे मी जाणतो, परंतु प्रश्न हस्तिनापूरच्या प्रतिष्ठेचा आहे, नाहीतर मी तुझ्याकडे आलोच नसतो. राजा द्रुपदानं एक अद्भुत मत्स्ययंत्र उभारलंय. खाली ठेवलेल्या जलात त्याचं प्रतिबिंब पाहून मत्स्याच्या डोळ्याचा भेद करायचा आहे, तोही केवळ एका बाणाने. निमंत्रण पाठवताना द्रुपदानं आव्हानच दिलं आहे की, आहे का हस्तिनापुरात कोणी असा वीर जो ह्या लक्ष्याचा भेद करू शकेल? म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. मला विश्वास आहे तू हा लक्ष भेद करशील, हस्तिनापूरच्या प्रतिष्ठेचं, माझ्या प्रतिष्ठेचं रक्षण तूच करू शकशील। दुर्योधना मी येईन, तुझी प्रतिष्ठा महत्वाची आहे माझ्यासाठी, हा पण मी जिंकलाच म्हणून समज। पण जिंकल्यानंतर मिळणाऱ्या फळापेक्षाही माझं सामर्थ्य सिद्ध करायची संधी मला मिळणार होती, याचा आनंद आणि समाधान अधिक होत। संपूर्ण कांपिल्य नगरी नवविवाहितेसारखी सजली होती। मगध, त्रिगर्त, काशी असे अनेक राजे या स्वयंवरासाठी उपस्थित होते। स्वयंवराचा दिवस उजाडला। कांपिल्य नगरीत भव्य सभा मंडप तयार करण्यात आला होता। रत्नांकित सुवर्णासने, भव्य मत्स्य यंत्राने अद्भुत आणि अलौकिक वाटत होत ते सभा मंडपाचं रूप। सर्व राजे आसनस्थ झाल्यानंतर द्रुपद सभेला उद्देशून म्हणाला, सभाजन हो, हे मत्स्य यंत्र तुम्ही पाहत आहात, जो ह्या जलात पडलेल्या प्रतिबिंबाला पाहून माशाच्या डोळ्याचा भेद करेल, जो हा पण पूर्ण करेल, त्याच्या गळ्यात माझी कन्या पुष्पमाला घालेल। द्रुपदाची घोषणा संपताच द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न द्रौपदीला घेऊन येऊ लागला होता। द्रौपदीचं जे वर्णन ऐकलं होतं त्यापेक्षा कैक पटीनं अधिक सुंदर होती ती। सावळ्या रंगाच्या मुखावर अग्नीचं तेज होत, नेत्र तर कमळ पुष्पासारखे होते। तिचं सौंदर्य पाहून तिच्या वर्णनातच कमतरता आहे असं वाटू लागलं मला। द्रौपदी सभा मंडपातल्या त्या मत्स्य यंत्रापाशी हातात वरमाला घेऊन उभी राहिली। एक एक करत प्रत्येक नगरीचे राजे स्वतःचा परिचय देऊन पण पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले। पण पूर्ण करणं तर सोडाच, कित्येकांना तर धनुष्याला प्रत्यंचाही चढवता आली नव्हती। द्रुपद राजा आणि पांचालचा महामंत्री यांच्या चेहऱ्यावर काळजीचा मळब दाटू लागलं। दुर्योधनानं माझ्याकडे बघून स्मित केलं आणि त्याची आज्ञा घेऊन मी त्या मत्स्य यंत्रापाशी उभा राहिलो। धनुष्याला नमस्कार करून अगदी सहज धनुष्य उचलून ते वाकून प्रत्यंचा चढवू लागलो। प्रत्यंचा बांधून त्यावर बाण चढवला। त्या मत्स्य यंत्राकडे बघून उजवा गुडघा भूमीवर रुवून डाव्या गुडघ्यावर हात ठेवून धनुष्यावरची पकड घट्ट केली। प्रत्यंचा आकर्ण ताणली गेली आणि मी मत्स्यावरचा वेध निश्चित करून बाण सोडणार इतक्या द्रौपदीचे शब्द कानात तप्त रसासारखे पडले। मी सूतपुत्राला वरणार नाही, माझी धनुष्यावरची पकड सैल झाली। मी धनुष्य आणि बाण खाली ठेवला। मी संताप आवरला आणि सभेला उद्देशून म्हणालो, महाराज द्रुपद, राजकुमारी द्रौपदी निश्चितच माझ्याशी विवाह करू इच्छित नाही, कारण जेव्हा मी लक्षभेद करू लागलो तेव्हा तिला आठवलं की मी सूतपुत्र आहे, माझ्या जातीचा असा अपमान करण्याची काय आवश्यकता आहे। मी क्षत्रिय नाही हे मी जाणतो, परंतु इथं परीक्षा सामर्थ्याची होती, प्रत्येक समर्थ व्यक्तीचा हा अधिकार आहे। महाराज द्रुपद आसनावरून उठून म्हणाले, क्षमा असावी अंगराज, परंतु प्रत्येक कन्येला तिने कुणाशी विवाह करायचा, कुठल्या कुलात पुत्रवधू म्हणून जायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तुमचा हा प्रश्नच व्यर्थ आहे। दुर्योधन आसनावरून उठला, हा अपमान आहे माझ्या मित्राचा। हस्तिनापूरचा असा अपमान करण्यासाठी आम्हाला निमंत्रण दिलं होतं का? मी तुम्हाला आव्हान देतो की माझ्या मित्रापेक्षा समर्थ असा कोणीही वीर या सभेतच काय, संपूर्ण विश्वामध्ये नाही। युवराज दुर्योधन, हस्तिनापूरचा अपमान करण्याचं कोणतंही प्रयोजन नाही, हे स्वयंवर निश्चितच पूर्ण होईल। द्रुपदानं सभेला प्रश्न केला, आहे कुणी असा वीर जो हा मत्स्यभेद करू शकेल? आहे महाराज, असा आवाज कुठून आला म्हणून सभेतील सर्वजण पाहू लागले। पाच ब्राह्मणांचा एक घोळका तिथे उभा होता। त्यातून एक ब्राह्मण पुढे आला। त्याने पुढे येऊन धनुष्याला प्रचंड बांधली आणि तो मत्स्याच्या डोळ्याचा वेध घेऊ लागला। हा हा म्हणता त्यानं मत्स्याच्या डोळ्याचा भेद केला आणि द्रौपदीनं त्याच्या गळ्यात वरमाला घातली आणि माझ्या मुखातून शब्द बाहेर पडला, अर्जुन। दुर्योधन माझ्याकडे अविश्वासानं पाहू लागला, कर्णा, पांडव तर लाक्षागृहाच्या आगीत जळून भस्म झाले आहेत, मी आत्मविश्वासानं म्हणालो, नाही दुर्योधना, तो अर्जुनच होता, पांडव नक्कीच जिवंत आहेत. मी दुर्योधनाकडे बघितले, त्याच्या डोळ्यात अविश्वास दाटला होता. ज्या शत्रूंचा नायनाट झाला म्हणून तो खुशीत होता, ते अशा तऱ्हेनं त्याच्या समोर प्रकट झाले होते, स्वयंवर संपन्न झालं होतं. आम्ही हस्तिनापूरला परतलो होतो. दुर्योधन अत्यंत अस्वस्थ आणि चिंतित होता. नियतीनं त्याच्याशी अत्यंत क्रूर खेळ खेळला होता. सम्राट होण्याची त्याची महत्वाकांक्षा एका क्षणात उधळून लावली होती. दुर्योधनाची इच्छा अपूर्ण राहणार म्हणून दुःख होतच, पण एक समाधान होतं की पांडव जिवंत आहेत. कारण राज्य हे कपटानं नाही तर बाहुबलानं जिंकायचं असतं. हाच तर महत्वाचा फरक आहे योद्ध्यात आणि हत्या करणाऱ्यात. इकडे कांपिल्य नगरीत पांडव प्रकट झाले होते. राजमाता कुंतीच्या आदेशानं द्रौपदीनं 5 पांडवांशी विवाह केला होता. आणि ते द्रौपदीसह हस्तिनापूरला आले. सतत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून कौरव आणि पांडवांमध्ये तेढ वाढत होती. जसं तेल आणि पाणी एका पात्रात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे कौरव आणि पांडव सुखानं एकत्र नांदणं अशक्य आहे असं वाटून राज्याचं विभाजन करण्याचा प्रस्ताव महामंत्री विदुरानं मांडला. कौरवांना हस्तिनापूरचा प्रदेश आणि अर्ध राज्य मिळालं तर पांडवांना खांडववनाचं राज्य. खांडववन म्हणजे हस्तिनापूरच्या भूमीवरील अरण्य प्रदेश. पांडवांनी राजसूय यज्ञ करण्यासाठी विजय यात्रा काढल्या. त्यांच्या सामर्थ्यानं पराक्रमानं खांडववनाचं समृद्ध सामर्थ्यशाली संपन्न साम्राज्यात रूपांतर झालं होतं. पांडवांनी बांधलेल्या मयसभेच्या कथा तर संपूर्ण आर्यावर्तात पसरल्या होत्या, तशा आमच्याही कानावर येत होत्या. पांडवांनी राजसूय यज्ञ करण्यासाठी सगळ्या राजांना निमंत्रित केलं होतं. पांडवांना अर्ध राज्य द्यावं लागलं आणि त्या वनाचं त्यांनी केलेलं नंदनवन, त्यांचा उत्कर्ष, भरभराट पाहून दुर्योधनाचं मन अपमानाच्या आणि ईर्ष्येच्या चितेत जळत होतं.